तर भागवताचा हा सब्जेक्ट आहे. तर हा सब्जेक्ट बऱ्याच दिवसापासून तुम्ही ऐकताय. तर भगीरथ राजाने भगीरथ प्रयत्न करून गंगा नदीला आणलं. तर त्यांच्या वंशावली इथं दिलेली आहे आणि त्यातल्या कला दिलेल्या आहेत. पण या तात्पर्यामध्ये श्री प्रभुपाद म्हणतात की या ज्या शक्ती राजांच्या कला आहेत ते काही भक्तासाठी तशा काही फायदेशीर नाहीत. कारण भक्त हा एक वैष्णव असतो, भक्त हा शुद्ध असतो. म्हणून दूध मद्यपान, कारण या ठिकाणी दूध म्हणून क्षत्रियासाठी कला सांगितली, पण दूध कलेचा भक्तासाठी काही फायदा नाही. तर एवढंच विशेष या तात्पर्यामध्ये आहे. तर आज तारणहार अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्रीकृष्णाचा जन्मदिवस आहे. आज सप्तमी आहे, पण महाराष्ट्रामध्ये 12 वाजल्यानंतर दिवस बदलला जातो म्हणून अष्टमी गृहीत धरलं जातं आणि अष्टमीला जन्म साजरा करतात. पण अष्टमी खरी उद्या आहे, आज सप्तमी आहे. म्हणून इस्कॉनमध्ये उत्तर भारतामध्ये ज्यावेळेला विक्रमादित्य शके आणि शालिवान शके याच्यातला फरक थोडा असतो, या अनुषंगानं उत्तर भारतामध्ये जन्माष्टमी ही उद्या साजरी केली जाते, उद्या 12 वाजता जन्म होतो. पण महाराष्ट्रामध्ये कर्नाटकमध्ये आज 12 वाजता जन्म साजरा केला जातो. तर भगवंताचा जन्माचं एक फार मोठं रहस्य आहे. कारण वास्तविक पाहता भगवंत अजन्म आहेत, तरी पण जन्म घेतात ते. गीतेमध्ये भगवान म्हणतात की जन्म कर्मच मे दिव्यम एवं व्यक्ती तत्वत फक्त देहम पुनर्जन्म नेती मामेती स्वरूजन. या माझ्या जन्माचं गूढ रहस्य जो कोणी तत्वत जाणतो तो या भवसागराला पार करू सहज पार करू शकतो. तर भगवंताचा जन्म कशासाठी झालेला आहे, कुंती महाराणीने प्रार्थनेमध्ये बऱ्याच श्लोकांमध्ये गायलेलं आहे. सगळे श्लोक म्हणत नाही, पण त्या सगळ्या श्लोकांमध्ये वेगवेगळी कारणं दिली आहेत की भगवंता तुम्ही या कुळामध्ये जन्म झाला की या पृथ्वीला भार झाला, त्याचा भार नाश करण्यासाठी झाला. एकतर सांगितलेलं की वसुदेव देवकी यांचं पूर्वजन्माचं पुण्य होतं, ते त्यांच्या इच्छेला प्रेरणा देण्यासाठी प्रतिसाद देण्यासाठी तुम्ही जन्म घेतला. आणखी त्याच्यामध्ये कुंती महाराणी म्हणते की जो कोणी वास्तविक पात्र तुम्ही जन्म घेता की या जगामध्ये जो कोणी जे श्रद्धाळ लोक आहेत जे त्याला तुमच्या लीला सादर करून तुम्ही त्यांना आध्यात्मिक जगात नेऊ इच्छिता यासाठी तुम्ही जन्म घेतला. आणखीन म्हटलेलं आहे की तुम्ही काही क्षत्रिय राजे होते, काही मुनीवर होते, यांना आनंद देण्यासाठी तुम्ही जन्म घेतला. आणि लास्टच्या श्लोकामध्ये कुंती महाराणी म्हणते की जो कोणी शृण्वंती गायंती गुणंती साधवा, नाही शृण्वंती गायंती गुणंती अभिक्ष्णशः स्मरंती आनंदती तव इहितम जना तवैव पश्यंती अचिरेण तावकम ब्रह्मपवाहम उपपरमं पदामजम. की जो तुमचे कोणी गुणगान करतो, श्रवण कीर्तन करतो, आणि श्रवण करत असताना जे काही लोक जे लोक श्रवण करतायत आणि काही कीर्तन करतायत, पण काही लोकांना ते जमत नाही, परंतु जमत नसताना ते केवळ एवढं म्हणतात की जे करणाऱ्याला प्रतिसाद देतात आणि त्याच्यामध्ये ते आनंद मानतात, अशा लोकांचा सुद्धा उद्धार करण्यासाठी तुम्ही जन्म घेता. आणि ब्रह्मसंहितेमध्ये भगवान म्हणतात की तुम्ही का जन्म घेता, आनंद चिन्मय रसात्मत यहा मनसो य प्राणीनाम प्रतिफलन स्मरता मुपेत लीला येतेन भुवनानी जस्त्रम गोविंदमादि पुरुषम तमहम. की तुमच्या ज्या आनंद चिन्मय लीला आहेत, प्रतिफलन म्हणजे तुमच्या जे भक्त आहेत, तुमच्या भक्तांनी तुमच्या प्रति जे काही केलेलं आहे त्याचं तुम्ही त्याला प्रतिफल म्हणजे तो आनंद त्यांना परत करण्यासाठी तुम्ही ही लीला या ठिकाणी संपन्न करण्यासाठी तुम्ही इथं येता आणि तुम्ही लीला ह्या संपन्न केलेल्या आहेत असं ब्रह्माजी म्हणतात. तर ही सगळी कारणं खरी आहेत. अशा प्रकारे भगवंताचा अजन्म असून सुद्धा भगवंत एवढ्या उत्सुकतेने जन्म घेतात. आणि गीतेमध्ये म्हणतात की अधर्माचा नाश करण्यासाठी आणि भक्तांना आनंद देण्यासाठी मी जन्म घेतो. तर एवढी सगळी कारणं आहेत भगवंताच्या जन्म घेण्याची. तर भगवान आज किंवा उद्या 12 वाजता तारणहार श्रीकृष्ण येणार आहेत. तर भक्ताच्या हृदयामध्ये वर्षातला सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस असतो की श्रीकृष्ण आज येणार आहेत म्हणून. वास्तविकवाद भगवान तर कणाकणामध्ये आहेत, परंतु त्या दिवशी एक वेगळाच खरोखरच आज येणार आहेत म्हणून असं वाटून जात. आणि भक्तांचा तो भाव असतो आणि भगवंत त्या भावाला प्रतिसाद देतात. ही भगवंताची लीला आहे सगळ्या. तुकाराम महाराज अभगत म्हणतात की गोकुळेच्या सुखा अंत पार नाही लेका, बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे. की गोकुळ्याच्या सुखाला अंत पार नाहीये, कारण का बाळ कृष्ण नंदा घरी आलेले आहेत म्हणून सगळ्या नरनारी आनंदलेले आहेत, गुडिया तोरण उभारलेले आहेत आणि सगळे काय करतायत, कथा कीर्तन गान करतायत. तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे, आणि या छंदानी गोविंदाचं चित्त वेधलेलं आहे. म्हणून गोविंदाला सुद्धा सगळ्यात काय आवडतं, तर कीर्तनच आवडतं, गान आवडतं. तर आपण भागवताच्या स्कंदामध्ये भगवंताचं जन्माचं रहस्य आहे की भगवंताने कशा प्रकारे जन्म घेतला. तरी जी परीक्षित महाराज शुकदेव गोस्वामीला विचारणा करतात की मला या गूढ तत्वाचं रहस्य जाणून घ्यायचं आहे, तर त्या ठिकाणी शुकदेव गोस्वामी सांगायला सुरुवात करतात की काय निमित्त बनवलं भगवंतानी. कारण पृथ्वीला अगोदरच या अधर्म लोकांचा भार झाला होता, म्हणून अधर्माचा भार म्हणून पृथ्वी कंटाळून गेली आणि शेवटी तिने एका गायेचं रूप घेतलं आणि आपल्या पित्याकडे गेली. कोण होते तिचे पिता? ब्रह्माजी. म्हणून पित्याला जे असतं ते पुत्राच्या समस्येची एवढी चिंता वाटत नाही, पण पुत्रीच्या समस्येची चिंता वाटते की लेक माझी पुत्र काय कसा बी तो कसा बी ऍडजस्ट करेल, पण लेक जे आहे ती तिच्या जीवनातल्या काही समस्या आहेत, या समस्या मिटवण्यासाठी पिता फार टेन्शनमध्ये येतो. म्हणजे ज्या वेळेला ही पुत्री ज्या वेळेला ब्रह्माजीकडे जाते आपल्या समस्या घेऊन, त्यावेळेला ब्रह्माजीला खरोखर टेन्शन येतं. ब्रह्माजी म्हणतात काय उपाय आहेत, मग त्यासाठी ब्रह्माजी बरोबर सगळ्या देवतांना घेतात आणि पृथ्वीला देखील बरोबर घेतात आणि क्षीरसागराच्या तटावरती येतात आणि त्या ठिकाणी हे सगळे मिळून पुरुषोक्त प्रेयर गायली जाते. ओम काय आहे ना ती ओम सहस शीर्षा ते सगळं म्हणत नाहीत आम्ही, पण सुंदर गाणं आहे ते. आणि त्या ठिकाणी ब्रह्माजी बाकी सगळ्या देवी देवतांना त्या तीरावर थांबून एकटे ब्रह्माजी पुढे जातात आणि ब्रह्माजीला भगवान विष्णूचं दर्शन होतं आणि क्षीरसागर भगवान जे विष्णू आहेत ते ब्रह्माजीला घेऊन गोलोकमध्ये जातात. आणि गोलोकमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी श्रीकृष्ण ब्रह्माजीला आपल्या जन्माचं सगळं कथन करतात की मी लवकरच जन्म घेणार आहे आणि तुम्ही परत जाऊन सांगा की तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी स्थानापन्न व्हा, कुणी यदुवंशामध्ये, कुणी वृष्णीवंशामध्ये, कुणी भोजवंशामध्ये, अशा वेगवेगळ्या वंशामध्ये तुम्ही जन्म घ्या आणि मी लवकरच येणार आहे म्हणून. त्यावेळेला ब्रह्माजी परत येतात आणि भगवान त्याची जी आज्ञा आहे ही सर्वांना सांगतात. पृथ्वीमातेचं सांत्वन होतं. त्यावेळेला अशा प्रकारे ब्रह्माजीनी पृथ्वीचं आपल्या पुत्रीचं सांत्वन केल्यानंतर काही कालावधीतच ज्याला एक कंस ज्याला हा आपल्या बहिणीचा विवाह करायच्या प्रसंगी ज्यावेळेला स्वतःच तो रथ हाकण्याची जबाबदारी घेतो, वसुदेवाशी देवकीचा विवाह ठरलेला असतो, ज्यावेळेला रथ हाकायच्या वेळेला अचानक आकाशवाणी होते की हे दुष्ट कंस, तुझा नाश करणारा शत्रू लवकरच जन्म घेणार आहे. आणि असं ज्यावेळेला या देवकीचा आठव्या देवकीचा आठवा गर्भ हा तुझा नाश करेल हे खास करून त्याच्यामध्ये असतं. त्यावेळेला कंसाने हे ज्यावेळेला आकाशवाणी ऐकल्याबरोबर तो चालणाऱ्या घोड्यांचा जो लगाम आहे तो तिथे सोडतो तो, आणि ताबडतोब कुठल्याही मागचा पुढचा विचार न करता आपली तलवार बाहेर काढतो आणि देवकीचे केस धरतो. शेजारी बसलेल्या वसुदेवाला फार आश्चर्य वाटतं की अरे एवढ्या आपल्या बहिणीचा आनंदाने तिच्या सासरी पोचवायला निघालेला आपला भाऊ आहे, तिच्यासाठी एवढा विचित्र कसा काय वागायला लागला. वसुदेवाला काही समजत नाही की काय हे आकाशवाणी झाले म्हणून काय. त्यावेळेला वसुदेव त्याला समजवायला लागतात की हे बघ कंस, की जे विधात्याने जे ठरवलेलं आहे ते होत असतच, पण कोणी मृत्यूला वाचू शकत नाही. जन्म मृत्यू जराव्याधी आहेत, या प्रकृतीने दिलेल्या आपल्या कर्मानुसार जे आहे गिफ्ट त्यानुसार ते होत जात. त्याला कुणाची हत्या करून आणि कुणाला हे करून त्याच्यापासून कुणी वाचला जात नाही. एक पाय ज्यावेळेला धरतीवरती पडतो तो स्थिर झाल्यानंतर दुसरा पाय उचलला जातो, त्याप्रमाणे हे प्रकृतीचं सगळं हे अचूक गणित असतं. एक किडा ज्यावेळेला झाडावरून चालतो त्यावेळेला पहिला अंग तो असं सिकुडतो आणि पुन्हा सरळ करतो आणि पुढचा प्रवास करतो, त्याप्रमाणे क्रमाक्रमाने हे होत जाणार आहे. त्यासाठी कुणाचा वध करण्याची, कोण आपला शत्रू आहे कोण आपला मित्र आहे हे आकाशवाणीनुसार समजत नाही. त्यावेळेला अशा प्रकारे अनेक वेळा समजल्यानंतर तरी सुद्धा कंसाला समजत नाही. त्यावेळेला शेवटी वसुदेव म्हणतात की एखाद्या ठिकाणी समोरच एका भक्ताचा वध होतोय आणि त्या ठिकाणी साम दाम भेद दंड काहीच उपाय होत नाही. त्यावेळेला वसुदेव की काहीतरी आता केलं पाहिजे म्हणून वसुदेव स्वतः कंसाला समजावतात की वचन देतात की या देवकीपासून तुला तर काही धोका नाही ना, तिचा आठवा गर्भ आहे म्हणून ही देवतांची आकाशवाणी आहे, तिला अजून पुत्र व्हायचेत, सहा सात मुलं व्हायचेत, नंतर आठवा व्हायचं आणि आठवा वल तुमचा वध करणार आहे. पण मी तुम्हाला जर भीती असेल तर तुम जो झालेलं मूल आहे तुम्हाला तुमच्या जसं जे जे मूल होईल ते तुमच्या स्वाधीन करतो आणि हे माझं वचन आहे, हे क्षत्रियाचं वचन आहे. आणि असं वचन दिल्यानंतर कंस देवकीला सोडतो. तर मग अशा प्रकारे ती देवकी सासरी येते आणि त्या ठिकाणी मूल होतं, देवकीला पहिलं मूल होतं, त्याचं नाव असतं कीर्तिमान. आणि हे कीर्तिमान झाल्यानंतर वसुदेव आहे आपल्या गोंडस मुलाला बघतात, देवकी आपल्या गोंडस मुलाला बघते, पण एक क्षत्रिय राजा आहे आणि भगवंताच्या आकाशवाणीवरती वसुदेवाचा पूर्ण विश्वास होता की कंसाच्या पापाचा गाडा भरत आलेला आहे हे निश्चित आहे, कारण ही आकाशवाणी असत्य होत नाही. दोन्ही कारणाने वसुदेव ते मूल आहे आपल्याजवळ घेतो आणि कंसाकडे घेऊन जातो तो. कंस त्याला बघतो, त्या मुलाला बघतो, वसुदेवाकडे बघतो, मुलाला बघतो, विचार करतो की बापरे की ह्या माणसाचा काय प्रामाणिकपणा आहे, आपल्या पोटचा गोळा मारण्यासाठी माझ्याकडे घेऊन आलेला आहे. म्हणून वसुदेव कंसाला देखील आश्चर्य वाटतं की तू जाय, तू परत त्याला घेऊन जा, या मुलापासून मला काही धोका नाही. आणि वसुदेव घेऊन गेला, निघाला तो. घरी परत आणलं त्याला. परंतु घरी परत आणल्यानंतर त्या ठिकाणी लगेच जे कंसाचे दुष्ट मित्र आहेत या मित्राशी मीटिंग होते. आणि ह्या मीटिंगमध्ये कुसंगाचा फेरा म्हणतात की नाही, कुसंगाचा फेरा असा असतो की जो सात्विक बुद्धीचा व्यक्ती लेखील तमोगुणी बुद्धीत लगेच परिवर्तन होऊ शकतं. आणि त्याप्रमाणे कंसाला परत वाटायला लागतं की नाही नाही नाही, हे काहीतरी याच्यासाठी काहीतरी काहीतरी प्रयत्न पण वसुदेवाला येण्यासाठी केला पाहिजे. आणि तेवढ्यामध्ये मथुरेमध्ये उपवनामध्ये बातमी समजते की नारद मुनी आलेले आहेत. नारद मुनी आलेले आहेत असं कंसाला समजलं. तर त्यावेळेला पूर्वी पद्धत होती की जे महान संत आहेत, एक दुष्ट राजा सुद्धा त्याचं स्वागत करायचा. संताला तेवढी किंमत होते त्यावेळेला. तर कंसाने स्वतः नारदांना आणण्यासाठी रथ पाठवला, नारदाला घेऊन आले. आणि नारदांनी जे गाणं केलं त्या गाण्यामध्ये नारद मुनी म्हणतात की हे वा कंस, की आकाशवाणी झाली की देवकीचा आठवा गर्भ तुझा नाश करणार आहे, पण हा तर पहिला गर्भ आहे. एक कमळ असतं, कमळ हे अष्ट पाकळ्यांचं असतं, याच्यातली आठवी पाकळी कुठली आहे मला सांग. मोज इथून सुरुवात केली तर ही पहिले होते, आणि आठवीपासून सुरुवात केली तर आठवी पहिले होते. म्हणून देवता एवढ्या चतुर आहेत की तुझा वध करण्यासाठी ते काही युक्ती करतील. हे ज्यावेळेला नारदाकडून ऐकल्यानंतर कंस पूर्ण हतबल होऊन जातो, रागारागाने परत येतो तो. आणि पुन्हा ते देवकीकडून ते बाल हिसकावून घेतलं जातं, आणि एवढा क्रोधाने त्याला मारलं जातं की असं विष देऊन नाही किंवा असं गळा दाबून नाही, असं फिरवून फिरवून दगडावर आपटणं. एका छोट्याशा बाळाला, गोंडस बाळाला आई वडिलासमोर, त्यांच्या आई वडिलासमोर एवढ्या क्रूरतेने मारतो हा कंस. आणि अशा एक नाही, त्याच्यानंतर अशा सहा पुत्रांना तो मारतो. तर भागवत मध्ये वर्णन आहे याच की हे सहा पुत्र म्हणजे कोण असतात हे. तर हे पुत्र हिरण्यकशिपूच्या नातू असतात हे. आणि याची पूर्व स्टोरी आहे की हे मरीचीचे पुत्र असतात. यांची नाव आहेत स्मर, उद्गीद, परिश्वंग, पत्रंग, शुद्रभूक आणि ग्रणी. हे मरीचीचे पुत्र असतात, पण यांच्यावरती अशी काय वेळ येते, कारण तिलोत्तम नावाची अप्सरा आहे. ही अप्सरा खास करून हिला म्हटलेलं आहे की ही भगवान ब्रह्माजीच्या शरीरापासूनच निर्माण होते. ही एवढी सुंदर असते, ब्रह्माजीची पुत्रीच असते, पण या पुत्रीकडे पाहून ब्रह्माजी आकर्षित होतात. आणि हे ज्याला आकर्षित झालेलं दृश्य बघून हे जे मरीचीचे पुत्र आहेत हे हसतात ब्रह्माजीकडे. म्हणले की अरे काय, या सृष्टीचा रचनाकार विधाता हस एवढा, याची जर अशी अवस्था असेल तर मग साधारण मनुष्याची काय, म्हणून त्यांना हसायला येतं. आणि हसल्यामुळं ब्रह्माजी त्यांना शाप देतात की तुम्ही असुर कुळामध्ये जन्म घ्याल. मग असुर कुळामध्ये त्यांचा मृत्यू होतो, त्यांचा मृत्यू होतो. हिरण्यकशिपूच्या याच्यामध्ये कालनेमीचे पुत्र म्हणून हे जन्म घेतात. तर कालनेमी हा पहिला हा राक्षस असतो, याला विष्णूने मारलेला असतो, आणि हाच कालनेमी परत कंसाच्या रूपाने जन्म घेतो. ज्यावेळेला हिरण्यकशिपूच्या दरबारामध्ये हे जन्म नातवंड म्हणून जन्म घेतात, त्यावेळेला हे काय करतात, ते मरीचीचे पुत्र असल्यामुळे ह्यांना थोडासा भक्ती करण्याचा थोडासा छंद असतो, तिथं भजन करतात. ज्यावेळेला हिरण्यकशिपू बघतो यांना की हे भजन करतात, ते म्हणते की हे इथं नाही चालायचं, तर भजन बिजन इथं चालत नाही, म्हणजे मला भजन बंद करावं लागेल, हे आमच्या शत्रूचं भजन इथे चालत नाही. म्हणून त्याला मारलं जातं आणि मारून भी तेवढ्यात शाप दिला जातो की तुमच्या पित्यापासूनच तुमची हत्या होईल. मग हाच काल काल नेहमी जो पुन्हा कंसाच्या रूपाने जन्म घेतो आणि कंसाकडून ही सहाची सहा मुलं मारली जातात. आणि नंतर ज्यावेळेला हे जे कोण असतात ते वास्तविकपणे मरीचे पुत्र असतात, पण हे वास्तविकपणे हे काम क्रोध लोभ मद मत्सर हे षडरूप असतात. आणि हे यांना काय म्हणलं की हे वसु, हा अष्टवसू मधले एक असतात. त्याच्यापैकी भीष्म एक वेगळं सावत्र असं म्हणून आहे त्याच्यात, पण हे अष्टवसू आहेत ना, हे याच्यापैकी सहा आहे. हे काम क्रोध लोभ मद मत्सर मोह याचे प्रतिनिधी असतात. म्हणून यांना मारल्यानंतर भगवंत त्या ठिकाणी अवतरित होतात असे एक आचार्यांचं प्रतिपादन आहे. म्हणजे हे सहा पुत्र ज्याला मारले जातात आणि नंतर मग सातव्या गर्भाच्या रूपाने साक्षात भगवंताचे प्रथम अंश बलराम अवतरित होतात. ज्यावेळेला ब्रह्माजी ज्यावेळेला शिरोबदायी विष्णू ज्यावेळेला भगवंताकडे जात असतात त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण शिरोबदायीशिवाय विष्णूला आपल्या कार्याचं सगळं वर्णन करतात त्यावेळेला त्या ठिकाणी योग मायाला देखील दाखवतात. योग मायाला देखील सांगतात की तू अगोदर जा. आणि त्या ठिकाणी योग मायाला पहिलं कार्य सांगतात की रोहिणीच्या ह्या देवकीच्या गर्भामध्ये जे बलराम जे आहेत या गर्भाचं स्थानांतरित करून रोहिणीच्या गर्भामध्ये स्थानांतरित कर. तर हे कार्य योगमायाने केलेलं आहे. आणि मग नंतर तो गर्भ स्थानांतरित झाल्यानंतर मग आठव्या गर्भाच्या रूपाने साक्षात पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आहेत हे देवकीच्या गर्भामध्ये स्थापन होतात. अगोदर वसुदेवाच्या हृदयामध्ये येतात, ते वसुदेवाच्या हृदयातून देवकीच्या गर्भामध्ये स्थापन होतात. आणि स्थापन झाल्यानंतर अशी एक देवकीच्या हृदयामध्ये चेहऱ्यावरती असं एक चैतन्य दिसू लागतं. आणि हे चैतन्य एवढं प्रफुल्लित ज्यावेळेला कंसाला बघायला मिळतं त्यावेळेला कंस निश्चित ठरवतो की तो माझा जो काळ आहे तो निश्चित तिच्या गर्भामध्ये आलेला आहे. मग तिला त्याला मारण्यासाठी तो अगोदरच सगळी राक्षसांची बैठक ही सगळ्यात अगोदरच सगळं प्लॅन तयार केलेलं असतं त्याने. आणि त्यावेळेला आपल्याला माहित आहे की मग ज्यावेळेला अष्टमीचे दिवस श्रावण शुद्ध वद्य अष्टमी, श्रावण वद्य अष्टमी कृष्ण पक्षातली अष्टमी, या अष्टमीच्या दिवशी काही वेळेला भाद्रपद बी वर्णन केलेलं आहे. पण भाद्रपद हा पौर्णिमा अमावस्येनंतर भाद्रपद येतो थोडा, आणि काही याच्यामध्ये श्रावण म्हटलेलं आहे, पण खरा श्रावणच आहे. श्रावण वद्य कृष्ण पक्ष अष्टमीच्या वेळेला भगवान त्या ठिकाणी रात्रीच्या 12 वाजता जेलमध्ये अवतरित होतात. जय. आणि त्या ठिकाणी वसुदेवानी देवकीला द्यावेला नारदांनी सांगितलेलं होतं, अगोदर फक्त क्वारंटाईन ठेवलं होतं, म्हणजे वसुदेवानी देवकीला फक्त क्वारंटाईन ठेवलं होतं, पण नंतर साकळ्याने बांधून टाकल्यानंतर. आणि ज्या वेळेला पुरुषोत्तम चतुर्भुज रूपामध्ये भगवान प्रकट होतात देवकीच्या समोर त्यावेळेला देवकी स्तुतिगान करते आणि देवकीला घाबरते की जर कंस आता येईल आणि एवढ्या सुंदर म्हणजे कंस हे साक्षात भगवंत आहे परंतु भगवंताला देखील मारण्याचा हा कंस प्रयत्न करेल आणि माझ्या समोर हे मला सहन नाही होणार म्हणून भगवंताला ती विनंती करते की तुम्ही हे तुमचं रूप आहे तुम्ही लपवा तुम्ही. आणि मग श्रीकृष्ण ते रूप आपलं लपवतात आणि त्या ठिकाणी दोन भुजा रूपाचं रूप धारण करतात त्या ठिकाणी. आणि ज्यावेळेला वसुदेवाला समजतं, वसुदेव त्या ठिकाणी लगेच प्रवेश करतात. वसुदेवाला हे देखील समजतं की श्रीकृष्ण म्हणजे साक्षात भगवंत आहेत, आपल्या आकाशवाणीनुसार आपल्या उदरी त्यांनी जन्म घेतलेला आहे. आणि श्रीकृष्ण साक्षात वसुदेवासोबत बोलायला लागतात की मला इथून लवकरात कंस याच्या अगोदर लवकरात लवकर गोकुळाला हलव, त्या ठिकाणी मला ठेव, त्या ठिकाणी योग माया जे पुत्रीच्या रूपाने जन्म घेतलेला आहे तिला इकडे घेऊन ये आणि मला त्या ठिकाणी ठेव. त्याला वसुदेवाने आपल्या पुत्राचा जन्म झालेला आहे आणि वसुदेवाला गगनात माविण्याचा आनंद झालेला आहे. म्हणजे ह्या पुत्राचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी वसुदेव मनामध्ये, मी जर या जेलच्या बाहेर असतो, मला या साकळ्याने बांधलं नसतं, तर मी किती मोठा जन्मोत्सव साजरा केला असता, तोरणं बांधली असती, गायी दान दिले असत्या, जेवणं घातली असती, काय काय केलं असतं. पण वसुदेव मनामध्ये फार दुःखी होतात, पण आपल्या बाळाचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी ते मनामध्ये सगळं करतात की मी राजदरबारी आहे, मी सुंदर वस्त्र परिधान केले आहेत, ब्राह्मणांना बोलावलेलं आहे, सगळ्या पंक्ती बसवलेल्या आहेत, गायी दान करतोय आणि बाळाचा उत्सव साजरा करतो, जन्मोत्सव. आणि हे सगळं मनामध्ये त्यांनी केलं बाळाला तिथून हलवण्या अगोदर. बघा, म्हणजे एका भक्ताचं जे हृदय आहे ना, हे भक्ताचं हृदय कुठल्या अडथळ्याला थांबत नाहीये, कारण भक्तीची चेतना ही अशी प्रवाहित असते, अखंडित असते, ती थांबत नाही कधी. म्हणून सदैव पुंसा परो धर्म यथो भक्तीर अधोक्षाचे अहेतुकी अप्रतियता यात्मा सुप्रसिद्धी. की प्रत्येक मानवासाठी जी भक्ती आहे ही एक वरदान आहे आणि हे वरदान अखंडित असलं पाहिजे, ह्याला खंड नाही आला पाहिजे. तसं वसुदेवाच्या रूपाने बघतो आपण की वसुदेवाने आपल्या भक्तीमध्ये कधी खंड नाही केला, इवन जेलमध्ये असताना सुद्धा भक्तीमध्ये खंड नाही केला, मनाच्या द्वारे भक्ती सुरू केली. आणि ज्यावेळेला रात्रीच्या 12 वाजता ज्यावेळेला बाहेर धो पाऊस पडतोय, परंतु जो अष्टमीचा दिवस आहे, कृष्ण पक्षामध्ये असल्या चंद्र नव्हता त्यावेळेला, परंतु असं वर्णन आहे भागवतमध्ये म्हणणं नाही की गोपाल चंपूमध्ये वर्णन आहे की त्या वेळेला चंद्रानं अवतरित झाला, चंद्र त्या दिवशी नव्हता. अष्टमीच्या दिवशी चंद्र किती उशिरा पार पहाटे पहाटे उगवतो पार चंद्र, म्हणजे काही काही वेळेला म्हणजे अष्टमी म्हणजे अमावस्या म्हणजे फार जवळच आलेली असते, त्यावेळेला चंद्र फारच उशिरा उगवतो, पण त्या दिवशी 12 च्या अगोदरच चंद्र आला होता, कारण भगवान श्रीकृष्ण हे चंद्रवंशातले होते. म्हणून आपला वंशज, आपल्या वंशामध्ये अनेक असे राजे येऊन गेले या ठिकाणी वर्णन केले, हे सूर्यवंशाचं वर्णन आहे, पण चंद्रवंशामध्ये असे अनेक राजे येऊन गेले. चंद्र म्हणतो की आज माझ्या वंशामध्ये साक्षात हरी अनंतकोटी ब्रह्मणाच्या नाही, माझ्या पपोत्राच्या नाही, खप्पर तोंड प्रपट तोंड अशा रूपाने साक्षात हरी माझ्या वंशामध्ये जन्म घेतलाय, म्हणून मी असं लपून का बसावं. म्हणून त्या ठिकाणी ते अवतरित झाले आणि मग भगवान श्रीकृष्णाच्या योजनेनुसार त्या सिक्युरिटींना झोप लागली, ते सकाळ दंड ते खोलले गेले, दरवाजा आपोआप उघडला गेला, वसुदेवांनी त्या बालकाला आपल्या टोपलीमध्ये घेतलं आणि वसुदेव त्या रात्री चालायला लागले. वरून पाऊस पडायला सुरुवात केली. जसं पाऊस ज्यावेळेला जन्माष्टमी जेव्हा पाऊस पडतो ना, असं वर्णन आहे की हे शुभ काल आहे, शुभ वर्णन आहे की पाऊस पडायला पाहिजे, कारण सगळे जे निसर्गातले जे सगळे जे भगवंताने नेमले आहेत सगळे स्वागतासाठी येतात. त्यावेळेला कुठे द्यावेला रात्रीच्या वेळेला पोपट असे किलबिल करायला लागले. पोपट द्यावेला पक्षी रात्री झोपतात, परंतु जसं बाळाला बाहेर काढल्याबरोबर पंछीनी किलबिल सुरू केली आणि वसुदेव निघाले. ज्यावेळेला भयानक रात्री पाऊस पडतोय, यमुनेचं सगळं गढूळ पाणी असं पूर आलेलं आहे आणि अशा प्रसंगामध्ये बघतात तर पलीकडे जायचं कसं, तर गोकुळ पलीकडे आहे, तर त्या ठिकाणी भगवंताची आज्ञा आहे, मला गोकुळात घेऊन जा. म्हणून जशी आज्ञा तसा मार्ग मिळणार आहे म्हणून साहसाने वसुदेव त्या पाण्यामध्ये प्रवेश करतात. आणि यमुना ही साक्षात भगवंताची शाश्वत पत्नी आहे ती, म्हणून तिला फार आनंद होतो की की स्वागतासाठी तिने आपल्या पाण्याची पातळी वाढवलेली असते आणि यांचं चरण अभिषेक करावा अशी यमुनेची इच्छा असते. पण जसं पाण्यात वसुदेव प्रवेश करता करता पाणी असं वरती यायला लागलं की वसुदेवांना फार भीती वाटायला लागली की अरे हे पाणी एकदम येऊन बाळाला म्हणजे काय, एक ठिकाणी माहीत आहे भगवान देखील आहेत पर एक ठिकाणी भक्ताचं हृदय आहे म्हणून चिंता देखील वाटायला लागते. म्हणून पाण्यात शिरतात वसुदेव की परत भीती वाटायला लागते. त्याला वसुदेव की कोहे 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 अरे कानाला माझ्या कोणी मदतीला या म्हणून असं ते ओरडायला लागले आणि पुन्हा बाहेर आले. तर त्या ठिकाणी वृंदावनामध्ये आज सुद्धा एक कोहे घाट आहे, मला माहीत नसेल पण त्या ठिकाणी विश्राम घाट आहे, त्याच्या बाजूलाच एक कोहे घाट आहे म्हणून त्या ठिकाणी ऍक्च्युली वसुदेवाने प्रवेश केला होता. आणि मग परत धाडसाने त्या जसा पाणी यमुनेने बाळाच्या पायाला अभिषेक केला आणि बघता बघता जसा अभिषेक झाला की यमुना ताबडतोब आटली, मग त्यावेळेला वसुदेव भरभर भरभर केले. त्यावेळेला पूर्ण रात्र होती, पूर्ण चंद्रमा होता, रात किडे होते, किरकिरे होते, भयानक, सगळ्या गायी अशा मुंडिकांनी झोपल्या होत्या, सगळे शांत होतं वातावरण. आणि यशोदा आत पलंगामध्ये प्रसव वेदना होऊन विशुद्ध अवस्थेत होती, तिच्या बाजूला एक निळ्या स्फटिकासारखा निळ कमळ जसं फुललेलं आहे आणि स्फटिकासारखं त्याचं आरपार त्याचं दृश्य आहे असा एक बालक वसुदेवाने त्या ठिकाणी पाहिला. दोन बालकं पाहिली, एक पुत्री आणि एक पुत्र. आणि या टोपलीमध्ये आणलेल्या बालकाला खाली उतरताच बालक तिथं खाली ठेवताच टोपलीमधलं बालक आहे ते त्या निळ्या स्फटिकासारखे असलेल्या बालकामध्ये विलीन झालं. आणि हे फक्त वसुदेवांनाच माहिती होतं, कृष्ण जन्माचं रहस्य आहे वसुदेवांना परिपूर्ण माहित होत. मग त्या ठिकाणी जे त्या निळ्या स्फटिकासारख्या बालकाला तिथंच ठेवलं, जेवढी भगवंताची आज्ञा होती तेवढंच वसुदेवाने घेतलं काम केलं, त्या बालिकेला उचललं, टोपलीत परत घेतलं आणि पुन्हा मथुरेमध्ये आले. आणि पुन्हा तो दरवाजा आत आल्यानंतर पुन्हा तो आपोआप लागला गेला, ते साकळदंड बी वसुदेवाच्या पायात पुन्हा येऊन बसले. तर भगवंताची अशी योजना आहे की भगवंतानी जे ठरवलेलं आहे ते आपोआप घडत असते. भगवंताची अशी एवढी कला आहे आणि भगवंत अवतरणाची एवढं रहस्य आहे की जो कोणी हे ऐकतो त्याच्या हृदयामध्ये कृष्ण म्हणतात की मी असा स्थापन होतो, त्याच्या हृदयामध्ये प्रेमाची एक लागण होते, माझ्या जन्माच्या कहाणी जो कोणी ऐकतो, गूढ रहस्य जो ऐकतो. त्यावेळेला मग त्या ठिकाणी त्या मुलीला ठेवताच ते सिक्युरिटी जागे होतात आणि मग ते मुलगी रडायला लागते आणि कंस आवाज आल्याबरोबर की शत्रू आला, त्यावेळेला ताबडतोब झप झप पाऊल उचलत त्या ठिकाणी येतो आणि त्या मुलीला घेतो, नेहमीप्रमाणे हिसकावून घेतो दगडावर आपटायला. पण देवकी विनंती करते की अरे ही पुत्र आहे, तुझा पुत्रा कोण होणार आहे अशी आकाशवाणी, ही तर पुत्री आहे, ही आत्तापर्यंत एवढे पुत्र मारले पण ही पुत्री आहे, ही पुत्रीपासून तुला काही धोका नाही, ही तरी तू मला राहू दे. म्हणून देवकी विनंती करते, त्याचे पाय धरते पण कंस ऐकत नाही, रागारागाने तिला अशी गरगर फिरवतो, दगडावरती आपटणार तेवढ्यात ती हातातून निष्ठून जाते आणि भळ अक्राळ विक्राळ जे अष्टभुज रूपे धारण करते. तर जी वृंदावनामध्ये जे असती यशोदेच्या पोटी जन्मलेली ती योगमाया असते आणि ज्या वेळेला हातातून निसटते ती महामाया असते. तर ही योगमाया नाही, ही दुर्गा आहे. तर दुर्गेला 8 हात का आणि श्रीकृष्णाला 2 हात का, म्हणजे दुर्गा ही कृष्णापेक्षा मोठी आहे का, असं काय काय लोकांचं मत आहे. गोपाल चिंपकस वर्णन आहे की दुर्गेला 8 हात आहेत, म्हणजे दुर्गेची शक्ती महान आहे श्रीकृष्णापेक्षा, असं काय काय लोकांचं मत होऊ शकतं का. पण तसं नाही, दुर्गा ही भगवंताची दासी आहे. भगवंताचे 2 हात करा, पण भगवंताची सेवा करण्यासाठी भगवंत एवढे मोठे आहेत की अनंत कोटी ब्रह्मांड भगवंताच्या आतमध्ये आहेत, आणि अनंत कोटी ब्रह्मांडाच्या एका सूक्ष्म अंशामध्ये बी भगवंत आत जाऊन बसतात. ही भगवंताची कला आहे. अशा व्यक्तीची सेवा करण्यासाठी 8 हात सुद्धा कमी पडतील. म्हणून देवी ह्या दुर्गा देवीने अष्टभुज रूप धारण केलेलं आहे. कमीत कमी एवढी सगळी नाही सेवा करणार, पण जो कोणी भगवंताच्या कार्याला विरोध करेल त्याला मी 8 हाताने त्याला वध करण्यासाठी एवढंच माझं काम असेल. मग हे सगळं राक्षस आहे, यांना महिषासुर म्हणा, हे सगळ्यात वास्तविकपणे दुर्गा देवीने यांना मारलेलं आहे. तर त्या ठिकाणी ती आकाशवाणी करते की हे तुझा वध करणारा अंश गोकुळामुळे वाढत आहे. हे ज्यावेळेला कंस ऐकतो त्यावेळेला कंस फार बेचैन होतो, एवढा बेचैन होतो की रडायला लागतो अक्षर, की हे काय घेलं माझ्या हातून, माझ्या बहिणीला एवढं दुःख दिलं, हे सगळी मुलं मारली गेली, हे सगळं. त्यावेळेला मोठं ज्ञान तो सांगायला लागतो की काय हे सगळं कालकर्मानुसार हे सगळं असं होत आहे. आणि त्यांना देखील ते देखील देवकी आणि वसुदेव देखील एवढं त्यांना देखील रडायला येतं की अरे कंसाचं हृदय एवढं परिवर्तन झालेलं आहे. त्यांना बी फार आनंद होतो की एवढी फिलॉसफी सांगितली आणि का डोळ्यातून पाणी येत आहे. त्यांना सुद्धा वाटतं की बरं झालं, कमीत कमी हृदय तरी परिवर्तन झालं. पण हा जसा घरी जातो आपल्या मित्राच्या दुष्ट मित्राच्या मिसळतो की पुन्हा याचं सगळं चेंज होतं. म्हणून प्रत्येकाच्या हृदयामध्ये ह्या 2 प्रवृत्ती आहेत. परमपूज्य रामदासस्वामी महाराज म्हणतात, नेहमी वर्णन करतात की हे 2 कुत्रे आहेत. एक चांगला कुत्रा आहे आणि एक वाईट कुत्रा आहे. वाईट कुत्र्याला जर संग केला तर वाईट कुत्रा हा बलवान होतोच, आणि चांगल्या कुत्र्याला जर संग केला तर चांगला कुत्रा बलवान होतो. पण कंसाला, कंसाच्या हृदयातला जो चांगला कुत्रा होता ह्याला किती थोडा संग मिळाला, आणि वाईट कुत्र्याला पोषण करण्यासाठी जास्त संग मिळाला. बरेच लोक होते असे. म्हणून वसुदेव कंसाच्या हृदयातला हा जो दुष्ट प्रवृत्ती आहे ही बळवत होत गेली, आणि त्याने एवढं उग्ररूप धारण केलं की नंतर मग वेगवेगळ्या राक्षसांना प्रचारण केलं. हे सगळ्या राक्षसाकडून कृष्णाचा वध झाला. तर भागवताच्या अशा 90 कथा आहेत. त्या 90 कथांमध्ये 5 प्रकरणामध्ये याची विभागणी केलेली आहे. तर पहिलं जन्म प्रकरण, नंतर तामस प्रकरण, नंतर राजस प्रकरण, नंतर सात प्रकरण, आणि लास्ट प्रकरण आहे गुह्य प्रकरण. हे गोपाल चंपूमध्ये वर्णन असले की जन्म प्रकरणामध्ये त्यांच्या 5 अध्यायामध्ये पहिल्या याचं वर्णन आहे. नंतर राजस प्रकरणामध्ये, तामस प्रकरणामध्ये जे राक्षस आलेत पुतना आगा बक्का हे सगळे आले, भगवंतांनी वध केला, हे तामस प्रकरणामध्ये आहे. नंतर राजस प्रकरणामध्ये वेगवेगळ्या क्षत्रिय राजांना भगवंतांनी मदत केली, वध केला असं प्रकरण आहे. आणि नंतर सात्विक प्रकरणामध्ये भगवंताने आपल्या भक्तांना सहाय्य केलं याचं वर्णन आहे. आणि मग गुह्य प्रकरण म्हणजे भगवंतांनी आपल्या भक्ताशी कसं आदान प्रदान केलं, काय उपदेश केला, हे गुह्य प्रकरणामध्ये आहे. तर असं सगळं हे जन्माचं रहस्य आहे. मग ज्यावेळेला इकडे कृष्ण आहेत हे गोकुळामध्ये वाढत असतात, आणि गोकुळाच्या लोकांना फार आनंद होतो. या ठिकाणी म्हटलेलं आहे की गोकुळाच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे, करती कथा गाती गाणे तुका म्हणे छंदे, येणे वेदिले गोविंदे. गोविंद गोविंद मला लागली छंद, पण असं आपल्या मनाला सांगतो, पण गोविंदाचं चित्त या गोकुळामध्ये, गोकुळातलं जे वातावरण आहे नंदाच्या घरी हे चाललेलं आहे, हे गोविंदाचं चित्त एवढं वेधलं गेलेलं आहे हे सगळं ऐकून. लोक त्या ठिकाणी एवढ्या लोकांना आनंद झालेला आहे की लोक दुधाचे दूध एकावरती टाकतात, माखण एकावरती आनंद सगळा चाललेला आहे. तोरणं बनवले आहेत, खास करून वेगवेगळे गेट बनवले आहेत त्यांनी. या गेटवरती एका ठिकाणी केळीचं गेट बनवलं, एका ठिकाणी आंब्याचं गेट बनवलेलं आहे, एका ठिकाणी आवळ्याचे गेट बनवलेले आहेत त्याने. सगळे आंब्याच्या पानाच्या तोरणाने सगळे सजावट केलेली अशी, आणि गोकुळामध्ये आनंद झालेला आहे ना. आणि असं वर्णन आहे त्या ठिकाणी की ज्यावेळेला वास्तविकपणे श्रीकृष्ण हे वृंदावन सोडून कुठं जातच नाहीत, म्हणून देवकीच्या पोटी झालेले कृष्ण आणि यशोदाच्या पोटी झालेले कृष्ण हे फरक आहे. कारण वास्तविकपणे कृष्ण हे मथुरेमध्ये आलेच नव्हते, देवकीच्या पोटी पुरुषोत्तम भगवान जे शिरोधकशाही विष्णू आहे त्याच्या नुसार वचनानुसार जे भगवंत आहेत ते पुरुषोत्तम भगवंत आले होते. आणि ते ज्यावेळेला गोकुळामध्ये आले ते या श्रीकृष्णामध्ये विलीन झाले. कारण हे श्रीकृष्ण मूळ अवतारी मूळ पुरुष आहेत, हे वृंदावन सोडून कुठे जात नाहीत. म्हणून त्यावेळेला ते श्रीकृष्ण नेहमी वृंदावनात असतात, भक्तांच्या सहवासात असतात, आपल्या गायीच्या सहवासात असतात, तिथं ते आनंदाने आपल्या भक्तासोबत राहत असतात. आणि नंद आणि यशोदा यांनाच ते आपल्या लीलांचं ते आनंदाचं जे बाल लीलाचा आनंद आहे हा भगवंतानी नंद आणि यशोदांनाच दिलेला आहे. कारण का ते मागच्या जन्मामध्ये ज्यावेळेला जन्म घेतल्यानंतर भगवंतांनी सांगितलं की तुम्ही आपल्या जन्माचं रहस्य यशोदाला सांगितलं, नंदबाबाला सांगितलं की तुम्ही मागच्या जन्म सुत्तपा आणि काय काय अजून दुष्णी असून होतो, नंतर पुष्णीगर्म, वेगवेगळ्या तीन जन्मातलं वर्णन आहे. आणि मग मी आता तोच तारणहार या ठिकाणी आहे, आणि तुम्ही एवढ्या वर्ष तपस्या केलेली, तुम्ही झाडाचं पानं खाऊन तुम्ही जीवन जगलात, म्हणून मी तुमच्या ठिकाणी अवतरण धारण केलेलं आहे. तर त्या ठिकाणी एक अगोदर असं वर्णन आहे की नंद आणि यशोदाला अगोदर मूल होत नव्हतं म्हातारे झाले तरी, पण त्या ठिकाणी एकदा काय झालं, एकदा यमुनेच्या काठी सगळे साधू मुनी नेहमी यमुनेवरती आंघोळीला जातात आणि नंदबाबा सुद्धा आंघोळीला जात असतात. आणि यांची भेट पूर्वी पद्धत होती की प्रातविधीला जाण्यासाठी इकडे ते नदीच्या काठी घेऊन तांब्या वगैरे घेऊन जात. तर त्यावेळेला आंघोळीला आल्यानंतर सगळे एकत्र आल्यानंतर भेट होती. आणि त्या ठिकाणी यमुनेमध्ये स्नान करताना ज्याला ऋषीमुनींनी नंदबाबांनी स्नान केलं आणि परत घरी जाताना ऋषीमुनी त्या ठिकाणी त्यांना भेटले. कारण भगवंताच्या वचनानुसार हे सगळे ऋषीमुनी त्या ठिकाणी अगोदरच हे सगळे गोलोक असे होते, त्या ठिकाणी सगळे त्यांनी वेगळ्या ऋषीच्या रूपाने जन्म घेतला होता. त्या ठिकाणी शांडिल्य ऋषी सुद्धा होते आणि शांडिल्य ऋषी हे सगळे ऋषीमुनींचे गुरु होते त्या ठिकाणी. आणि ज्यावेळेला या ऋषीमुनींची भेट होताच ऋषीमुनी काही गप्पा गोष्टी करताना झाली का आंघोळ ऋषीमुनींच्या, म्हणजे हा झाली झाली. त्यावेळेला म्हटलं की तुम्हाला आज तर म्हणजे अष्टमीचा दिवस आहे का, असं काहीतरी वर्णन केलं. भविष्यात येणारी अष्टमी होणार होती, पण त्यावेळेला त्या दिवशी बी अष्टमीचा असं काहीतरी दिवस होता, मला ते आठवत नाही एक्झॅक्टली. पण त्या ठिकाणी म्हणले की तुम्हाला मूल नाही वगैरे, तुम्हाला दुःख वाटतं की नाही असं काहीतरी वर्णन केलेलं आहे त्या ठिकाणी. म्हणले की म्हणजे काय उपाय आता ह्याच्यासाठी, नंदबाबांनी विचारलं. म्हणजे काय नाही उपाय, तुम्ही म्हणजे तुम्हाला होऊन जाईल एक दिवस, असं सहज बोलून गेले ते. आणि म्हणजे तुम्ही काहीतरी म्हणताय असं, म्हणले की म्हातारपणी कुठे आता काय होत असतोय दाम. आणि ते ऋषी त्यावेळेला शांडिल ऋषीच्या आश्रमात आले, त्यावेळेला त्यांना देखील आश्चर्य वाटले की नेहमीच्या गप्पा गोष्टीमध्ये आज वेगळंच आपण बोलून गेलो. पण शांडिल ऋषी म्हणाले की नाही, हे सगळं तुम्ही जे बोललात आणि आजचा दिवस तो अष्टमीचा दिवस आहे, आज जे बोललं जातं ते खरं होत. आणि मग त्यांना देखील खरं वाटण्यासाठी म्हणले की काय करायला पाहिजे. तर मग ते शांडिल ऋषी म्हणले की ऋषीमुनी, त्या ऋषीमुनीला आपल्या शिष्यांना सांगितलं की तुम्ही हे जर तुमचं वाक्य खरं होण्यासाठी तुम्ही गोपाल मंत्राचा जप करा, 8 दिवस अनुष्ठान साधा, आणि मग 8 दिवस रात्रंदिवस गोपाल मंत्राचा या ऋषीमुनींनी जप केला आणि मग ते वचन सत्य होणार असं साहित्य झालं. आणि मग त्या दिवशी नंदबाबाला सांगितलं गेलं की तुम्हाला निश्चित आहे की साक्षात भगवंत आहेत, ते तुमच्या पोटी जन्म घेणार आहेत. पण नंदबाबा ज्यावेळेला मूल ज्यावेळेला जन्माला आलं त्यावेळेला हे सगळं विसरले आणि आपलाच मुलगा म्हणून त्याला हे सगळं व्यवहार करायला आले. तर अशा अनेक लीला आहेत भगवंताच्या. ते ठिकाणी वेळ नाही आहे, फार 9:30 वाजले. या ठिकाणी मी थांबतो. परंतु असं म्हटलेलं आहे की जो कोणी भगवंताच्या जन्मगुह्याच्या कथा ऐकतो, श्रीकृष्ण ते उपकार ठेवत नाहीत. ते उपकार त्याच्या हृदयामध्ये श्रीकृष्ण एक कृष्ण प्रेमाचं बीज रोपण करतात आणि ते बीज हळूहळू बीज रोपण हळूहळू वाढायला लागतं. एवढं भगवंताच्या जन्माचं रहस्य कथेमध्ये गूढ लपलेलं आहे. हरे कृष्ण. काय कुणाला प्रश्न वगैरे? हा अच्छा, गोपाल चंपू में गोपाल चंपू के कौन से ग्रंथ है पता नहीं मुझे भी. गोपाल चंपू या आनंद वृंदावन चंपू ऐसा कौन सा तो ग्रंथ है. मैं सार्वभौम पू है ना अपने इस्कॉन के, उनके प्रवचन से मैंने सुना.